षष्ठ सर्ग। रावण मारुच्याकडे जातो। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, रात्री असा विचार करून आणि प्रभातकाळी उठून बुद्धिमान रावण रथावर आरूढ झाला आणि मनातल्या मनात एक निश्चय करून सागराच्या दुसऱ्या तीरावर असणाऱ्या मारीच्याच्या घरी गेला। तेथे मुनीप्रमाणे जटाने वल्कल धारण करणारा मारीच आपल्या हृदयात प्रकृतीच्या गुणांना प्रकाशित करणाऱ्या पण स्वतः निर्गुण असणाऱ्या परमात्म्याचे ध्यान करीत होता। समाधी संपल्यावर रावण आपल्या घरी आलेला त्याला दिसला। चटकन उठून रावणाला आलिंगन देऊन आणि त्याची विधिवत पूजा करून मारीचाने त्याचे आतिथ्य केले। नंतर स्वस्थ बसलेल्या रावणाला मारीच म्हणाला, हे रावणा, यावेळी फक्त एकटा रथात बसून तू इथे आलायस। मनात कोणत्या तरी कार्याचा विचार करीत असल्याने तू चिंताग्रस्त असल्याप्रमाणे दिसत आहेस। हे राजेंद्रा, जर काही गुप्त गोष्ट नसेल तर ते कार्य तू मला सांग, मी तुझे प्रिय कार्य करीन। जर ते न्याय असेल व ते करण्याने मला पाप लागणार नसेल तर ते तू मला सांग। रावण म्हणाला, लोक असे म्हणतात की अयोध्या नगरीचा अधिपती दशरथ राजा आहे, त्याचा राम नावाचा ज्येष्ठ पुत्र सत्यपराक्रमी आहे। वनातील लोकांना प्रिय असणाऱ्या रामाला दशरथाने पत्नीसह आणि लक्ष्मण या भावासह वनात पाठवले आहे। आता तो राम भयंकर अरण्यातील पवित्र अशा पंचवटीत एका आश्रमात राहत आहे। मी असे ऐकले आहे की विशाल नयन असणारी त्याची पत्नी सीता ही तिन्ही लोकांना मोहित करणारी आहे। भयंकर पराक्रम करणाऱ्या अशा माझ्या निरपराध राक्षसांना तसेच खराला ठार करून राम आता अतिशय निर्भयपणे अरण्यात सुखाने राहत आहे। शूर्पणखा या माझ्या निर्दोष बहिणीचे नाक आणि दोन कान त्या दुष्टात्म्याने तोडून टाकले आणि आता तो अरण्यात निर्भयपणे राहत आहे। म्हणून राम तपोवनात नसताना तेथे जाऊन त्याची ती प्राणापेक्षा प्रिय असणारी सीता मी तुझ्या सहाय्याने आणू इच्छितो। आता तू इतकेच करायचे की माया मृग होऊन राम आणि लक्ष्मण यांना त्यांच्या आश्रमापासून दूर ने, त्यावेळी मी सीतेचे हरण करीन। इतके सहाय्य मला करून नंतर तू पूर्वीप्रमाणेच आपल्या आश्रमात राहा। अशा प्रकारे बोलणाऱ्या त्या रावणाकडे पाहून मारीच विस्मयचकित झाला आणि म्हणू लागला, तुझा सर्वनाश करणारी ही गोष्ट तुला कुणी सांगितली? असा उपदेश करणारा तो प्राणी तुझा नाश करण्याची प्रतीक्षा करीत आहे, तोच तुझा शत्रू आहे आणि तोच वध करण्यास योग्य आहे। हे रावणा, तो राम लहान असून सुद्धा विश्वामित्राच्या यज्ञाच्या रक्षणासाठी वनात आला होता। त्यावेळी त्याने केवळ एकाच बाणाने मला 100 योजने दूर समुद्रात फेकून दिले होते। तेव्हापासून मी भयाने व्याकुळ आहे। रामाचे ते सामर्थ्य आजसुद्धा मला स्मरते आणि त्याचे वारंवार स्मरण झाल्यावर मला सगळीकडे रामच राम दिसू लागतो। पूर्वीच्या वैराचे स्मरण करीत तीक्ष्ण शिंगे असणाऱ्या मृगाचे रूप धारण करून आणि माझ्यासारख्या अनेक मृगांना बरोबर घेऊन मी पुन्हा एकदा त्या दंडकारण्यातसुद्धा गेलो होतो। नंतर जनककन्या सीता आणि लक्ष्मणासहित असणाऱ्या रामाजवळ मी एकदा त्वरेने गेलो आणि नंतर त्याला ठार करण्यास उद्युक्त झालो। तेव्हा मला पाहून त्या रामाने एक बाण माझ्यावर सोडला। हे राक्षसेंद्रा, त्या बाणाने माझे हृदय विद्ध झाले आणि वर आकाशात कोलांट्या खात मी समुद्रात जाऊन पडलो। तेव्हापासून फारच भयभीत होऊन मी या निर्भय स्थानाचा आश्रय घेऊन राहत आहे। तेव्हापासून मला सगळीकडे रामाचाच भास होत आहे, इतका की मी भोग्य वस्तूंच्या राशीने अतिशय भीतो। राजा, रत्न, रमणी, रथ या भोग्य वस्तू असूनही त्यांचे पहिले अक्षर र असल्यामुळे हे शब्द कानार पडले तरी मला भय वाटते। राम ते येथे आला असेल या शंकेने मी बाहेरील सर्व कामे सुद्धा सोडली आहेत। निद्रेने खेळल्यावर मी जेव्हा झोपतो तेव्हा सुद्धा मनाने रामाची काळजी करीतच मी झोपतो। त्यावेळी स्वप्नात दृष्टीस पडलेला राघवाला पाहून मी जागा होतो, त्यानंतर मी निद्रारहित स्थितीत पडूनच राहतो। तेव्हा अरे रावणा, राघवासंबंधी तुझा हट्ट सोडून देऊन तू घरी परत जा। घरी परत जाऊन चिरकाळ चालत आलेल्या राक्षस कुळाचे रक्षण कर। नुसती त्या रामाची स्मृती झाली तरी तुझे सर्वस्व नष्ट होऊन जाईल। तुझ्या हितासाठी मी आता जे सांगतो ते ऐक। परमात्मा असणाऱ्या राघवाच्या बाबतीतील तुझी विरोधी भक्ती सोडून दे, भक्तीने त्याला शरण जा। रघुनंदन राम अतिशय करुणासंपन्न आहे। मुनीश्वरांच्या मुखातून येणाऱ्या वाक्यावरून मी हे सर्व काही ऐकले आहे की सत्ययुगात परमात्म्याला ब्रह्मदेवाने प्रार्थना केली। तेव्हा हरी परमात्मा त्याला म्हणाला, हे ब्रह्मदेवा, तू तुझे मनोरथ मला सांग, मी ते पूर्ण करीन। तेव्हा ब्रह्मदेव हरीना म्हणाला, अहो कमलनयन श्रीहरी, तुम्ही मनुष्यरूप धारण करून पृथ्वीवर जा आणि दशरथाचा पुत्र श्रीराम होऊन देवांचा शत्रू जो दशानन रावण त्याला शीघ्र ठार करा। म्हणून हे रावणा, तू हे पक्के लक्षात घे की राम हा साधा मानव नाही, तो साक्षात अविनाशी नारायण आहे। भूमीचा भार हरण करण्यासाठी मायेने मनुष्य वेश धारण करून तो अतिशय निर्भयपणे वनात आलेला आहे। तेव्हा बाबा रे, तू सुखाने घरी जा। मारीच्याचे हे वचन ऐकल्यावर रावणाने त्याला प्रत्युत्तर दिले, ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे परमात्मा राम हा माणूस होऊन प्रयत्नपूर्वक मला मारण्यास जर नक्की येथे आला असेल तर तो सत्यसंकल्पाचा ईश्वर लवकरच तसे करेल, मग मी कशाला घाबरू। म्हणून सीतेला मी राघवाजव हरण करून प्रयत्नपूर्वक घेऊन जाईन। हे वीर मारीचा, जर युद्धात मला मरण आले तर मला परमपद प्राप्त होईल, या उलट युद्धात रामाला ठार मारून मी निर्भयपणे सीतेला प्राप्त करून घेईन। तेव्हा हे महाभागा, उठ, विचित्र मृगरूप धारण करून तू राम आणि लक्ष्मण यांना झट दिशी त्यांच्या आश्रमापासून खूप दूर घेऊन जा आणि मग तू त्वरित स्वतःच्या आश्रमात येऊन पूर्वीप्रमाणे सुखाने राहा। आता यापुढे मला भयभीत करण्यास जर तू आणखी काही बोललास तर या माझ्या खड्गाने मी तुला येथेच ठार करेन, यात संशय नाही। रावणाचे ते वचन ऐकून मारीच स्वतःच्या मनात विचार करू लागला, जर राघवाने मला ठार केले तर मी भवसागरातून पलीकडे जाऊन मुक्त होईल, या उलट जर या दुष्टाने मला ठार मारले तर मला निश्चितपणे नरक प्राप्त होईल। तेव्हा रामाकडून मरण येणे हे अधिक चांगले असा विचार करून तो मारीच चट दिशी उठला आणि रावणाला म्हणाला, हे राजन, हे प्रभू, मी तुझी आज्ञा पाळीन। असे बोलून आणि रथावर आरूढ होऊन मारीच रामाच्या आश्रमात गेला। तेथे तो शुद्ध सुवर्णवर्णाचा आणि त्यावर चांदीचे पांढरे ठिपके असणारा असा मृग बनला। रत्नांची शिंगे, रत्नमय खूर, निळ्या रत्नाप्रमाणे डोळे, विजेप्रमाणे प्रभा आणि सुंदर तोंड असणारा तो मृग वनावनात हिंडू लागला। नंतर रामांच्या आश्रमस्थानाजवळ येऊन सीतेच्या दृष्टीपथात येईल असा तो फिरू लागला। तो मृग क्षणभर पळे, क्षणभर सीतेजवळ येऊन थांबे, नंतर पुन्हा भयभीत होऊन दूर पळून जाई। अशा प्रकारे माया मृगाचा वेश आणि रूप धारण करणारा तो दुष्ट मारीच सीतेला पूर्णपणे मोहात पाडीत हिंडू लागला। इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे अरण्यकांडे षष्ठ सर्ग समाप्त।